ब्रह्मसूत्र पठिष्ठैव हेतुमध्ये विनिश्चितैः अध्याय 13वा चौथा श्लोक आपला चाललेला आहे। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोघेही परमात्म स्वरूप असलेल्या अशा तत्वांपासून पण एकमेकांपासून विभिन्न असलेल्या अशा तत्वांपासून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे। याच्यामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ शुद्ध जाणीव रूपाने असलेला हा परमात्म्याची विशेष विभूती नव्हे परमात्माच आहे। पण क्षेत्र देखील म्हणजे ज्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा संयोगामुळे या जगताचा अभाव आणि हे शरीर आपल्याला दृश्यमान असं होतं, भासमान असं होतं, ते क्षेत्र देखील तत्वत परमात्म्यापासूनच निर्माण झालेलं आहे। पण क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे शरीराच्या ठिकाणी जो परमात्म भाव आहे तो परमात्म भाव हा ज्ञानाची अंतिम अवस्था असू शकतो। वेदांताचा तर अखेरचा सिद्धांत असा आहे की यावत घटोपी मृन्मयहा तावत देहोपी चिन्मयहा, ज्याप्रमाणे घटामध्ये मातीखेरीज दुसरं काही नाही त्याप्रमाणे देहामध्ये देखील एका चिन्मय अशा परमात्म तत्वाखेरीज अन्य कोणतीही गोष्ट नाही। पण हा अखेरचा सिद्धांत आहे, जरा पुढे सरकून घेता येईल का थोडा आत, असं प्रत्येकालाच प्रत्येकानेच असं आत जर आलं थोडं पुढे। क्षेत्रज्ञ या दोन्हीही वस्तू एका परमात्म्यापासूनच झालेल्या आहेत, तरी देखील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याची वेगळी वेगळी अशी महती देखील सांगता येते आणि ते काम या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे। जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाला जाणणं हेच खरं ज्ञान आहे। याचं कारण क्षेत्र पंचभौतिक असा देह आणि त्यासंबंधीचं ज्ञान आणि त्यासंबंधी केलेल्या अनेक प्रकारच्या उपपत्ती यांनी साधकाचं खरं समाधान होत नाही आणि या उपपत्ती देखील वेगळ्या वेगळ्या आहेत। क्षेत्रज्ञासंबंधी मात्र म्हणजे जो आत्मा आहे त्याच्यासंबंधी मात्र इतक्या विभिन्न विभिन्न अशा उपपत्ती नाहीत, पण क्षेत्रासंबंधी मात्र घड्याळ कुठून आलं इथं पेपर क्षेत्रासंबंधी मात्र अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगितल्या गेलेल्या आहेत आणि तो या श्लोकाचा विषय आहे। कृषीभिः बहुधा गीतम, अनेक ऋषींनी अनेक प्रकारांनी बहुत प्रकारांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी गीताद्वारे त्या क्षेत्राचंच वर्ण केलेलं आहे, क्षेत्रासंबंधी उपपत्ती सांगितलेली आहे। छंदोभिही विविधैः पृथक, आणि विविध छंदांनी देखील पृथक पृथक म्हणजे वेगळं वेगळं आणि थोडं थोडं असं वर्णन क्षेत्रासंबंधी केलेलं आहे। ब्रह्मसूत्र पदैही च एव, आणि ब्रह्मसूत्रांच्या पदांमध्ये देखील याच्या संबंधी कार्य कारण भाव सांगितला गेलेला आहे। अनेक ऋषींनी उपनिषद रचली, ही उपनिषद भिन्न स्थळी भिन्न वेळी आणि भिन्न भिन्न अशा काळी रचलेली आहेत। उपनिषदांमध्ये एक अध्यात्म विचारच मुख्यत्वानी सांगितलेला आहे, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी संकीर्ण अशा स्वरूपामध्ये विषय मांडला गेला असल्यामुळं कधी कधी ही उपनिषद देखील
परस्पर विरोधी अशा प्रकारे मत व्यक्त करता आहेत की काय असा भास होतो. भगवान व्यासांनी बादरायणाचार्यांनी या सर्व उपनिषदांचं एकत्रित असं कथन ब्रह्मसूत्रांमध्ये व्यक्त केलं आणि त्यांनी ही विविध प्रकारची जी उपनिषद आहेत त्याच्यातून एकच सिद्धांत दोहन करून काढला जो मुळात एकच होता पण वाचत असताना अभ्यास करत असताना क्वचित प्रसंगी परस्पर विरोधी आहे की काय असं वाटावं असा जो होता त्याच्यातून सारभूत असं एकच ज्ञान व्यक्त करणारं असं तत्वज्ञान भगवान व्यासांनी निर्माण केलं. त्या तत्वज्ञानाला ब्रह्मसूत्र असं म्हटलं गेलं. उपनिषदांचं रहस्य समजण्यासाठी ही ब्रह्मसूत्र अत्यंत उपयुक्त अशी ठरली. वैदिक ऋषी शास्त्र श्रुती स्मृती पुराणकर्ते यांनी अनेक प्रकारांनी या क्षेत्रासंबंधी वर्णन केलेलं आहे. आपण ज्या वेगळ्या वेगळ्या उपपत्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी काही उपपत्ती ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितल्या त्या आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. या ज्या उपपत्ती आहेत या उपपत्ती क्षेत्राच्या संबंधी आहेत आणि त्या क्षेत्राच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रज्ञाला जाणणं हा परमधर्म आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. अगदी अंतिमत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन्ही मिळून एक परमात्म तत्वच नटून राहिलेलं आहे असा अंतिम बोध आहे. एखाद्या पर्वतावर जाण्यासाठी म्हणून वेगळे वेगळे मार्ग वेगळे वेगळे रस्ते असे असू शकतात. जाण्याचं अंतिम ठिकाण इप्सित स्थळ एकच असतं ते म्हणजे पर्वत माथा गाठणं त्याच्या शिखरावर जाऊन पोहोचणं. पण वेगळ्या वेगळ्या रस्त्यांनी गेलेल्या अशा मंडळींना आपण ज्या रस्त्यांनी गेलो तर त्या रस्त्यांविषयी विशेष अभिमान असणं हे स्वाभाविक राहतं किंवा असा अभिमान असतो. एवढंच नव्हे तर हा मार्ग अधिक सोयीचा आहे सोपा आहे अथवा खुशकीचा आहे. खुशकीचा हा खूप दिवसांनी तुम्ही शब्द ऐकला असेल. भूगोलाचा अभ्यास झाल्यानंतर आजच प्रथम कित्येकांनी ऐकला असेल. आपल्या मार्गाबद्दलचाच अभिमान असा अनेकांना राहत गेलेला आहे आणि या अभिमानापोटी दुसरा मार्ग आहे तर तो एकतर चुकीचा तरी आहे अथवा कठीण तरी आहे अथवा तो मार्गच नाही. अशा टोकापर्यंत जाऊन देखील निरूपण अथवा विवेचन या मंडळींनी केलेली आढळतात. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे वेगळे वेगळे धर्म. परमेश्वराकडे जाण्यासाठीच सर्व धर्मांची निर्मिती जरी झालेली असली तरी देखील आपला धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असं वाटायला लागलं. एवढंच नव्हे तर जो अन्य धर्मी आहे तर तो इतका सोपा धर्म आचरत नाही म्हणून कापर ठरला. त्याची हत्या देखील करायला हरकत नाही असं ठरून गेलं आणि जगामध्ये एक प्रकारचा खूप मोठा विद्वेष असा देखील या गोष्टीमुळे पसरला गेला. प्रसंगी पर्वत माथ्यावर पोहोचण्याच्या ऐवजी मार्गावरून संघर्ष निर्माण झाले आणि पर्वत माथ्यावर पोहोचणं याच्याकरता जीवन आहे हेच विसरलं गेलं. हे जसं वेगळ्या वेगळ्या धर्मांच्या बाबत झालं तर तसंच शास्त्रांच्या बाबत देखील झालं. शास्त्रांची जी भांडणं आहेत ती भांडणं मागच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितली की त्यांची अजून द्वंद्व बुजालेली नाही. पण याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे श्रुती सतत बडबड करते तर्कू येण्याची कारणे येण्याची ठीक करणे तोंडाळू केला चाळीता हेची बोली दर्शने शेवट आली तेवीची नाही बुझाविली अजूनी द्वंद्वे सर्व दर्शन षड दर्शन यांच्या संबंधी बोलता बोलता शेवटाला आली संपली त्यांचं बोलणं संपलं पण त्यांच्यामध्ये जी द्वंद्व निर्माण झाली ती अजून मिटलेली नाहीत. शास्त्रांची सोयरिके विचळीजे येणेची एके याचे मी एक वंके जगासी वादू तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली. आणि हे खरं वाटावं अशा प्रकारचे विविध असे सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. त्याच्यामध्ये जे जीववादी होते ते असं म्हणाले की हे क्षेत्र जीवाच्या मालकीचं आहे. जो मालक असतो तो मालक उगेच असतो आणि तो कोणाला तरी वहिवाटदार नेमतो. शेत करत असताना एक मालक असतो आणि तो त्याची जर दोन पाच ठिकाणी शेती असेल तर सर्व ठिकाणी तो स्वतः शेती करायला जात नाही. त्यामुळं तो वहिवाटीनी काही जणांना तिथं ठेवतो शेती करण्यासाठी म्हणून. तसं हे जीवाच्या मालकीचं क्षेत्र आहे पण जीवानी प्राणांना वहिवाटीनी हे क्षेत्र शेत करण्यासाठी म्हणून अथवा कार्य करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. जीव काहीच करत नाही पण प्राण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कार्य चालू राहतं. या प्राणाच्या मदतीला त्या वहिवाटदारांनी अजून आपले चार भाऊ आणले अपान व्यान उदान आणि समान. तसंच या वहिवाटदारांनी कारभारी म्हणून मनाला नेमलं. पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय हा जणू बैलांचा समुदाय तो वापरायला लागला आणि त्याच्यातून काही एक उत्पन्न काढायला लागला उत्पादन काढायला लागला. जेव्हा जेव्हा परधर्म अन्याय कुकर्म अशी पसरली गेली तेव्हा तेव्हा असंभड भरपूर असं पाप निर्माण झालं. आणि जेव्हा जेव्हा स्वधर्म सत्क्रिया सदाचरण अशा प्रकारे या वहिवाटदारांनी मनाकडून इंद्रिय बैलांच्या पेटीकडून काम करून घेतलं तेव्हा तेव्हा अनेक जन्म टिकेल इतकं पुण्य आणि सुख निर्माण झालं अशी एकानी उपपत्ती केली. तर दुसरा असं म्हणाला की ही उपपत्ती खरी बरोबर नसून क्षेत्र हे खऱ्या अर्थाने प्रकृतीच्या मालकीचं आहे. प्रकृती या ठिकाणी वतनदार आहे आणि बैल वगैरे या वतन म्हणजे या वतनदाराच्याकडे जी सामुग्री असते शेती करण्यासाठी जसं इंद्रिय ग्राम मन वगैरे या सगळ्या गोष्टी घर मिळावा म्हणून मिळालेला आहे. सत्व रजतम ही या प्रकृतीची अपत्य असून या सत्व रजतम यांच्या कार्यापोटी भरपूर फलित इथं निर्माण होतं. सर्वात शेवटी दाटुगा काळ नावाचा बैल या प्रकृतीच्याही वर सत फिरणारा या प्रकृतीकडून जी काही कर्म झालेली असतील त्याची जी फलितं झालेली असतील तर ती फलितं खऱ्या अर्थाने धान्यामध्ये निष्पत्ती करण्यासाठी म्हणून खळं मळतो आहे. तसंच सर्वात शेवटी ही प्रकृती अव्यक्त अशा विश्वामध्ये लीन होते आहे अशी एकाने उपपत्ती मांडली. तर त्याच्यानंतर अजून कोणी होते जे बुद्धिवादी ते असं म्हणाले की मूळ मागच्या वेळेला आपण जो विषय पाहिला तो की परतत्व परब्रह्म सत्ता हीच एक प्रारंभापासून इथं होती पण या परब्रह्म सत्तेच्या ठिकाणी मी एकटा आहे अनेक विध व्हावं अशा प्रकारचा संकल्प निर्माण झाला आणि या संकल्पामुळे मूळ माया अथवा महत्तत्व नावाचा एक पदार्थ निर्माण झाला. संकल्प निर्माण झाल्यामुळं ही मूळ माया निर्माण झाली. या मूळ मायेपासून अव्यक्त अशी प्रकृती, त्या प्रकृतीपासून क्रमाने विश्वाची रचना, पंचमहाभूत, चारही भूतग्राम, अनेक प्रकारचे देह, त्यांची अनेक प्रकारची कर्म, जन्म आणि मृत्यू याची येरझार अशी सुरू झाली. एका परब्रह्म सत्तेच्या किंवा परमात्माच्या अधिष्ठानावर उठलेल्या संकल्पामुळं जी अहंकार बुद्धी निर्माण झाली, मी कोणी आहे असा भाव निर्माण झाला, त्याच्यातून ही चराचर सृष्टी निर्माण झाली आणि ती काम करू लागली. तव एकी मतीवया बोलाची या खंती म्हटले या ज्ञप्ती अर्वाचिना, हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका, शून्य सेजे शालिये सुलीनतेची ये तुळीये, निद्रा केली होती बळीये संकल्प येणे, तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छा वसे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, हे तयाची ये जोडी रूपा आली, मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी, यावरी आधी पाच भूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिकी, कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे, नपुसके बरडे राने केली, तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी, सुहावली निलागी संकल्प येणे, मग अहंकारासी एक लाधी करुणी जीवितावधी, वहाविले बुद्धी चराचर, यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचायया. आता मी जे तुम्हाला सांगितलं त्या संदर्भातल्या ओव्या वाचल्या, तुम्हाला समजलं का की त्या संदर्भातल्या ओव्या वाचल्या? मग अहंकारासी एक लाधी करुणी जीवितावधी, वहाविले बुद्धी चराचर, यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचायया. म्हणून हा संकल्पच प्रपंचाच्या खरा मुळाशी आहे. परमात्म सत्तेच्या आधारावर तो संकल्प आहे हे जरी खरं असलं तरी कर्ता करविता परमात्मा मुळीच नाही. त्याच्या ठिकाणी जो संकल्प निर्माण झाला त्या संकल्पापोटी एवढी सगळी विश्वरचना घडली. यापरी मत्त मुगुतकी तेथ पडी घाईले आणि म्हणती, होका विवेकी कैसे तुम्ही. मत्त मुगुतकी काय शब्द आहे बघा, कधी आपण ऐकलेला आहे का? यापरी मत्त मुगुतकी म्हणजे आपल्या विचारांची अथवा मतांची मुक्ताफळ. यापरी मत्त मुगुतकी तेथ पडी घाईले आणि की, या मुक्ताफळांचा आणि कोणी होते? शास्त्रवादी, त्यांनी पराभव केला. पडी घाईले आणि की म्हणती, हा हो विवेकी कैसे तुम्ही, असं बोलता की एक परमात्म सत्ता होती, त्या परमात्म सत्तेमुळं त्या परमात्म सत्तेच्या अधिष्ठानावर संकल्प निर्माण झाला आणि या संकल्पामुळे एवढी मोठी सृष्टी झाली असं तुम्ही म्हणता, केवढे तुम्ही विवेकी. म्हणजे केवढा हा अविवेक. परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी, तरी का पा न मनावी प्रकृती तयाची. एक परतत्व होतं एवढं तर तुम्हाला मान्य आहे, पण परतत्वाच्या ठिकाणी ही संकल्प सेज, संकल्प नावाची एक निद्रा, म्हणजे मूळ परमात्मा तत्वाचं विस्मरण आणि संकल्पाचंच कार्य पुढे चालू राहील अशी ही संकल्प सेज जर तुम्ही मान्य केली तर परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी. वर वर्णन केल्याप्रमाणे संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पामधून एवढं मोठं प्रसरण झालं विश्व हे जर मान्य करावं तर तरी का पा न मनावी प्रकृती तयाची, मग त्याच्या आधी जे वर्णन केलेलं होतं तर ते का मानू नये? प्रकृती ही खरी वतनदार होती हे जे म्हणणं होतं, परमात्म्याच्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी जर तुम्ही संकल्प मान्य करता तर प्रकृती का बरं मान्य नाही करायची? जे प्रकृतीवादी आहेत त्यांचं मत अमान्य करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे फार मोठा आधार कोणता? खरं म्हणजे आपल्याला या कशाशी काही कर्तव्य नाही. म्हणजे मीही सांगतोय, तुम्ही उत्सुकतेने ऐकताय, पण एक काळ असा होता की या कारणाकरता म्हणून मोठमोठे वाद संघर्ष निर्माण झाले. शास्त्री पंडितांनी या कारणाकरता एकमेकांना पातळी सोडून शिवीगाळ देखील केलेली आहे, मारामाऱ्या देखील केलेल्या आहेत, एकमेकांची तोंडं पुन्हा पाहायची नाहीत असे निश्चय देखील केलेले आहेत. कारण एकेका मताला पक्क धरून चालणारी ही मंडळी, कारण सर्वच शास्त्रामध्ये आहे ना, परमात्मा त्याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे, अनादि अनंत निर्गुण निरवयव जन्म मरण रहित बस परमात्मा समजला. प्रकृती वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे की परमात्म्याच्या संगतीने राहणारी परमात्म्याची जणू पडछाया, ज्या प्रकृतीमुळं जन्म मृत्यू आदी गोष्टी सत्य वाटतात, ज्या प्रकृतीमुळं संसार सत्य वाटतो समजली, प्रकृती समजली. ज्यांनी शब्दाचा अभ्यास केला आणि एका मताचा चांगला अभ्यास केला अशी मंडळी त्याच मतांची पुरस्कर्ती होऊन गेली. यापरी मत्त मुगुतकी हे जे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेले आहेत, तुमच्या विचाररूपी मुक्ताफळ जी आहेत त्यांचा पराभव आता आम्ही करतो असं कोणीतरी म्हणालं तर शास्त्री पंडितांची ही तेव्हा भाषा होती. तेथ पडी घाईले आणिकी यांचा आणिक कोणीतरी पराभव केला. ते असं म्हणाले, म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही असं मत मांडता, तुम्हाला विवेकी कसं म्हणायचं? परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी तरी का पा न मनावी प्रकृती तयाची. जर संकल्प झाला हे मान्य करायचं तर प्रकृती झाली हे का अमान्य करायचं? तुम्ही जे संकल्पाच्या भाषेत बोलता आहात तर ते दुसरे कोणी प्रकृतीच्या भाषेत बोलताहेत. पण प्रकृती झाली म्हटलं काय आणि संकल्प झाला असं म्हटलं काय, दोन्हींचं म्हणणं आम्हाला अमान्य आहे असं ते म्हणाले. परी असो हे नव्हे, प्रकृती झाली हेही म्हणणं खोटं किंवा चुकीचं, संकल्पामुळे हे विश्व निर्माण झालं हेही म्हणणं खोटं चुकीचं. परी असो हे नव्हे, तुम्ही या न लगावे, या हे जे बोलणं आहे हे खरं तुम्ही मानू नये. आताची हे आघवे सांगितेल आणि आता हे काय आहे ते आम्ही सांगतो असं म्हणून आणि कोणी सांगायला सुरुवात केली. तरी आकाशी कवणे केली मेघांची भरणे, अंतरिक्ष तारांगणे धरी कवण. आकाशाच्या ठिकाणी मेघ जे जलानी भरून गेले तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे, हे जे मेघ आकाशामध्ये जलानी भरून असलेले असे दिसतात तर ते कोणी केले? खरं म्हणजे आपण त्याची वाट पाहतो आहोत. गेले 2 वर्ष 3 वर्ष तो आपल्यावर अवकृपा करून राहिलेला आहे. एक तर म्हणावा तितका पडत नाही, पडला तेवढा पुरत नाही, वेळेवरी पडत नाही, पण त्याची ही जी करणी आहे ती करणी कोणी केली? हे मेघ आकाशामध्ये भरले याच्या मागे सत्ता कोणाची? अंतरिक्ष तारांगणे धरी कवण, अंतरिक्षांमध्ये तारांगण जे दिसतं त्यांना आपल्या आपल्या ठिकाणी स्थिर कोणी राखलं? ते तिथून पडत कसे नाहीत? सांगण्याचं कारण म्हणजे अधांद्री आहेत ते पडत कुठं नाहीत, पडत कसे नाहीत ते कुठून कुठे पडणार? पण इथे एक आर्ग्युमेंटची ही पद्धत आहे, अंतरिक्षे तारांगणे धरी कवण, गगनाचा तडावा कोणे वेढीला केधवा, आणि आपल्या सर्वांच्या भोवती हे गगनाचं छत जे वेढलेलं आहे ते कोणी वेढलेलं आहे, कोणी ही करणी केली? पवनू हिंडतू असावा हे कवणाचे मत, वाऱ्याने सतत वाहत राहावं असं कोणी ठरवलं म्हणून वारा वाहतो आहे? रोमा कवण पेरी हे बाहेरचं सगळं जाऊ देत, तुझ्या शरीरावर जे रोम आहेत जे केस आहेत त्यांना त्या ठिकाणी पेरलेलं आहे ते कोणी पेरलेलं आहे? रोमा कवण पेरी त्याची पेरणी कोणी केलेली आहे? सिंधू कवण भरी सर्व समुद्र पाण्यानी ओतप्रोत भरलेले आहेत, कोणी भरलं त्यांना? पर्जन्याच्या करी धारा कवण आणि समुद्र एवढे खचाखच पाण्याने भरलेले असताना देखील पर्जन्याच्या एवढ्या बदाबद अशा धारा पडतात, कोणी त्यांना पडायला सांगितलं? आपल्याला असं वाटतं की इथं उत्तर असं मिळेल की ते मी सांगितलं अथवा परमात्म्याने सांगितलं। मागं एका ठिकाणी मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्यु चाले, मिया हलविल्या प्राणू हाले, जो जगाते नियमिता, असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। पण इथं ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीनी ते तसं आपल्याला काही सांगत नाहीयेत। कोणा एका शास्त्रकर्त्यांची जी उपपत्ती आहे की गगनाचं एवढं मोठं छत कोणी बांधलेलं आहे, आकाशामध्ये मेघांची भरणी कोणी केलेली आहे, अंतरिक्षामध्ये तारांगणांना धरलेलं कोणी आहे आपल्या आपल्या ठिकाणी, पवनू हिंडतू असावा हे कवणाचे मत, रोमा कवण पेरी सिंधू कवण भरी, पर्जन्याची या घरी करी धारा कवण, तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे। यांचं उत्तर असं आहे की खरं म्हणजे हे कोणीच नियमित केलेलं नाही, अंतरिक्षात तारांगणाला कोणीही धरलेलं नाही। वायूनी हलावं, वायू हलतो आहे पण कोणी त्याला हाल म्हणून सांगितलेलं नाही। आकाशामध्ये मेघांची भरणी झालेली दिसते पण ही कोणाचीही करणी नव्हे, ही आपली आपण घटना होते। सिंधू एवढा भरलेला आहे, कोणी तिथं आणून झारीनी पाणी ओतलेलं नाही म्हणून तो भरला आहे असं झालेलं नाही, तो आपला आपण परिपूर्ण आहे हे कोणीही केलेलं नाही। आणि हे जसं कोणीही केलेलं नाही आणि जर कोणी म्हटलं की तसं नाही तर मग तू केलेस का? तसं नाही तर कोणी केलंय? ज्यांनी केले तो दाखव। हा देखील एक पुरातन वाद आहे, सृष्टी कोणीतरी केली म्हणून झालेली आहे असं काही जणांचं मत आहे। माठ मडकं रांजण गोठ तोडे पाटल्या बांगड्या शालू शेला पितांबर या ज्या वस्तू आहेत या वस्तू मागं कोणीतरी करता आहे, या काही आपल्या आपण झालेल्या नाहीत। कोणीतरी कुंभार आहे, कोणीतरी सोनार आहे, कोणीतरी वस्त्रकार आहे तेव्हा या गोष्टी झाल्या, आणि एवढं सगळं विलक्षण विश्व निर्माण झालं याचा करता कोणीच नाही असं कसं होऊ शकेल? कोणीतरी हे केलेलं असलं पाहिजे, जरी आपल्याला माहीत नाही हे कोणी केलं तरी हे कोणीतरी केलेलं असलं पाहिजे, हा ही तर्कच आहे। तर कुणाचं असं म्हणणं आहे की हे कसं झालं माहीत नाही पण आपोआप हे सगळं झालं? काय एक मोठा विस्फोट झाला असेल, एक मूळ जे काही मटेरियल असेल ते दूरवर फेकलं गेलं असेल, ते आपल्या आपल्या गतीने थंड होत असेल, काही ठिकाणी वातावरण देखील राहिलं असेल, ज्या ठिकाणी वातावरण राहिलं, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जीवाची निर्मिती झाली असेल, सूर्यप्रकाश आहे, हवा आहे. आजच आपण सकाळमध्ये आलं की चंद्रावर हवा नाही, पण ज्या ठिकाणी हवा आहे अशा एका विशिष्ट ठिकाणी हे विश्व निर्माण झालं, भूतसृष्टी निर्माण झाली. कोणी करायला लागली नाही, आपोआप झाली. कोणी करण्याची गरज नाही. हे सगळं एका विश्वाच्या निर्मितीच्या घटनेमध्ये सहज घडून गेलं असं कोणी म्हणाले. तर दुसरे असं त्यांना म्हणतात की हे जर असं आपोआप झालं, पंचमहाभूत एकत्र आली, ती एकत्र आली आणि विश्व निर्माण झालं, ती एकत्र आली आणि अनेक शरीर निर्माण झाली, मग आणा एकत्र, एक पेशी निर्माण करून दाखवा. एका पेशीमध्ये जी पंचमहाभूतांची द्रव्ये आहेत तशी सर्व द्रव्य प्रयोगशाळेमध्ये एका भांड्यामध्ये ठेवा आणि वाट पहा त्याच्यामध्ये जीव निर्माण होतो का होत नाही. तुम्ही वाट पाहत बसा, त्याच्यामध्ये जीव निर्माण होत नाही. नुसतं यांचं एकत्रीकरण करून कसं काय जीव निर्माण झाला? त्यांच्या ठिकाणी चेतना आली कुठून? त्यांच्या ठिकाणी प्रेरणा आली कुठून? त्यांच्या ठिकाणी हालचाल करण्याचं सामर्थ्य आलं कुठून? तसं पंचमहाभूतांमध्ये म्हणजे सर्व विश्वांमध्ये अनेक पदार्थ एकमेकांच्या शेजारी आहेत. पंचभौतिक विश्व एकमेकांना दाटून असं भरून राहिलेलं आहे, पण तिथं सरसहा अशी जीवाची उत्पत्ती होत नाही. म्हणून हे कोणीतरी केलेलं असलं पाहिजे असं त्याच्यावर दुसरे म्हणतात. यांचं मत असं आहे की ही कोणाचीही वृत्ती नाही, कोणीही हे केलेलं नाही, हे आपोआप घडलं. कसं घडलं हे तुम्हाला सांगता येत नाही म्हणून कोणी केलं असं म्हणू नका. तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे. हे व्हावं अशा प्रकारे फलद्रूप व्हावं असं ज्या ठिकाणी होतं तिथं होतं, होत नाही तिथं होत नाही. पृथ्वीवरच वातावरण का आहे म्हणून आहे आणि चंद्रावर का नाही, नाही म्हणून नाही, असं सांगता येत नाही की इथं का आहे आणि तिथं का नाही. काही जणांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीचाच एक भाग बाजूला गेला आणि चंद्र म्हणून झाला. तर कित्येक शास्त्रज्ञांचं मत असं आहे की अंतरिक्षातून एक तुकडा भिरभिरत आला आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये सापडला आणि पृथ्वीभोवती फिरायला लागला. पृथ्वीचा आणि चंद्राचा असा परस्पर संबंध काही नाही. जर पृथ्वीचाच भाग असता तर वातावरण असतं, तो पृथ्वीचा भाग मुळीच नाही. आधुनिक शास्त्रज्ञांमध्ये जशी अनेक मतं आणि मतांतर आहेत आणि मतं आणि मतांतर असणं स्वाभाविक आहे, जोपर्यंत अंतिम सिद्धांताला पोहोचू शकत नाही एखादा तोपर्यंत अनेक उपपत्ती या मांडल्या जाणार. तसंच क्षेत्राच्या संबंधी अनादिकालापासून चालत आलेला आहे. क्षेत्रज्ञाच्या संबंधी वाद नाही, पण क्षेत्रासंबंधी मात्र अनेक प्रकारच्या उपपत्ती आहेत. तशा या उपपत्ती इथं चाललेल्या आहेत. तव आणिके एके शोभे म्हणितले निके. वा वा असं कोणीतरी दुसरे म्हणाले. शोभे अत्यंत क्षोभाने, बरंय की तुम्ही म्हणतात असं ते म्हणाले. शोभे म्हणती निके. तरी भोगीचे एके काळे केवी हे. जर हे कोणीच निर्माण करत नाही, कोणीच निर्माण केलेलं नाही, हे आपलं आपण झालेलं आहे, तर मग ते नाहीस होतं तेव्हा काळाच्या भक्ष्यस्थानी पडत नाही का असं कोणी आणिक म्हणालं. बघा तव आणिके एके शोभे म्हणितले निके. तरी भोगीचे एके काळे केवी हे. काळे म्हणजे काळे आडनावाचं कोणी नाही. स्वरूपानंद म्हणतात करावे भावे सोहम ध्यान, तर तो भाव्यांना केलेला उपदेश नाही. इथं काळे नावाचे कोणी ग्रहस्थ नाही.
तव आणिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगीचे एके काळे केवी हे तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया काळाचा अनिवार असा प्रहार ज्यांनी पाहिलेला आहे तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू खर म्हणजे पाहताय काळाचा प्रहार कसा आहे कसा काळ सगळ्यांना घेऊन जातो आहे नष्ट करतो आहे आहे ते मोडून टाकतो आहे हे खरं म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहताय तरी स्वमती भरू अभिमान या एवढं सगळं असून मोठ्या अभिमानांनी एवढी मतं सांगता हे कोणीच केलं नाही मग तारे का विजतात एखादा तारा विझून का जातो उनका वर्षाव का होतो अनेक प्रकारच्या ग्रहांवर दुसरे कोणते तरी उपग्रह कधीतरी हजारो वर्षापूर्वी का येऊन आपटले प्रत्येक जण काळाच्या भक्षस्थानी पडतोच आहे ना हे जाणो मृत्यू रागीटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय किजे वांजटा परिजत असे हे तुम्ही जाणून असा की रागीट अशा सिंहाचा सिंहाची जशी गुहा असावी तसा मृत्यू म्हणून कोणीतरी इथं एक आहे ही सगळी मतं मांडताय खरी पण ते चंद्र सूर्य तारांगण मेघ आपल्या ठिकाणी असतील त्यांना त्यांच्या मरणाने मरण येईल पण तुम्ही तर जाणार आहात ना जे बोलता आहात एवढं की याची उपपत्ती अशी झालेली आहे हे जाणो मृत्यू रागीटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरी जत असे हे सगळं माहीत असताना एवढी वांज म्हणजे ज्या गोष्टीमधून कसलंही निष्पन्न होणार नाही अशी निष्फळ असं प्रतिपादन तुम्ही कशाच्या जोरावर करता आहात महाकल्पा परवती कव घालून अवचिती सत्य लोक भद्र जाती अंगी वाजे महाकल्प म्हणजे काळाची गणना विश्व निर्माण झाल्यानंतर महाकल्पाच्या अंती विश्व नाहीस होतं अशी कालवाद्यांची एक समजूत आहे म्हणणं आहे महाकल्पा परवती कव घालून अवचिती महाकल्प संपल्यानंतर अवचित अचानक मिठी घालून कवेत घेऊन सत्य लोक भद्र जाती अंगी वाजे सत्य लोक रूपी भद्र जाती हत्तीला देखील अंगी वाजे मोठा तडाखा बसतो लोकपाल नित्य नवे आणि हे विश्व संपल्यानंतर नवीन लोकपाल निर्माण होतात अष्ट लोकपाल दिग्गजांचे मेळावे आठ दिशांचे मेळावे म्हणून जणू आठ ऐरावत निर्माण होतात स्वर्गींची आडवे रिगोनी मोडी स्वर्गामध्ये अशा प्रकारची ही मंडळी निर्माणही होतात आणि नाहीशीही होतात येर ययाचेनी अंग वाते जन्म मृत्यूची गरते निर्जीवे होऊन भ्रमते जीव मृगे एवढे मोठे मोठे लोक या मृत्यूच्या तडाख्याने नाहीसे होतात तेव्हा जीव मृग म्हणजे आपला तुमचा आमचा जीव म्हणजे जणू एखादं मृग हरिण बिचार कमी शक्तिमान असं येर ययाचे नि अंग वाते केवळ अंग वाताने म्हणजे हा काळ तुमच्या शेजारून जाईल तर तो जात असताना जी काही हवा हलेल त्या हवेने येर ययाचे नि अंग वाते जन्म मृत्यूची एक गरते तुमच्या आमच्यासारखे जीव मृग
त्याच्यावर काळाने झडप टाकायची आवश्यकता काही नाही. काळ शेजारून जात असताना जो वारा वाहतो त्यामुळे आम्ही जन्म मृत्यूच्या गर्तेत सहज पडू. खरं काळ जेवढा जीव घेणा आहे काळाची भीती काळापेक्षाही जीव घेणी अशी आहे. मी अशी एक गमतीशीर गोष्ट वाचलेली होती की एकदा एका महात्म्यानी झाडाखाली बसलेला असताना खूप भली मोठी अशी सावली जाताना पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं एवढी मोठी सावली सरकताना दिसते आहे. त्याने वर पाहिलं आणि कुतूहलाने विचारलं की कोण जात आहे ही एवढी मोठी सावली काय म्हणून. तेव्हा उत्तर असं आलं की मी स्वतः यमधर्म चाललेलो आहे. शेजारच्या मोठ्या शहरामध्ये खूप मोठी रोगाची साथ येणार आहे आणि त्या साथीमध्ये 10,000 लोक मरण पावणार आहे आणि त्यांना नेण्यासाठी मी स्वतः चाललेलो आहे. त्या महात्म्याच्या हातात प्रार्थना करण्यासारख्या शिवाय दुसरं काही नव्हतं. त्यांनी त्या शहरवासियांकरता प्रार्थना केली. प्रत्यक्षात न भूतो न भविष्यती एवढा मोठा हाहाकार माजला. जवळपास 80,000 लोक त्या मोठ्या रोगामध्ये असे मरण पावले. त्या महात्म्याला ते सगळं ऐकून फार दुःख झालं आणि ती सावली परत जातानाही त्याला दिसली तेव्हा तसंच आकाशाकडे पाहून त्या महात्म्याने असं विचारलं की हे यमधर्मा तू वचन मोडलंस. तू असं सांगितलेलं होतं की महामारीमध्ये 10,000 लोक मरणार आहेत त्यांना मारण्यासाठी मी स्वतः चाललेलो आहे पण प्रत्यक्षात 80,000 लोक मारलेस तू सत्यवादी नाहीस. तेव्हा वरून असं उत्तर आलं की मी केवळ 10,000च मारले 70,000 मरण्याच्या भीतीने आपले आपण मेले. त्यांना मारायला लागलं नाही. मोठी साथ आलेली आहे म्हणून उरलेले आपले आपणच मेले. जीवमृग आपल्यासारखे त्याच्या वाऱ्यांनी देखील तो शेजारून चाललेला असताना सहज मरतील असं हे कालवादी म्हणतात. हे कालवादी अजून पुढे काय म्हणतात पुढच्या वेळेला आपण पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.